पहिले इतिहास अध्याय 15, दाविदाने दाविद नगरात स्वतःसाठी घरे बांधली, तसेच त्याने देवाचा कोष ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला. मग दाविद म्हणाला, फक्त लेवींनाच देवाचा कोष वाहून आणण्याची परवानगी आहे या कामासाठी, आणि सर्व काळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे. मग दाविदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्रायल लोकास यरुश्लेमेत एकत्र जमा केले. दाविदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले. कहाथाच्या घराण्यातील उरियेल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे 120 माणसे होती. मरारीच्या कुळातल्या असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक 220 माणसे होती. गर्शोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे 130 माणसे होती. अलिसाफांच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक 200 माणसे होती. हेब्रोनच्या वंशातला अलियेल त्यांचा नेता होता व त्यांचे नातेवाईक 80 माणसे होती. उज्जियलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक 112 माणसे होती. दाविदाने मग सादोक आणि अब्याथार याचकांना बोलावले, आणि तसेच उरियेल, असाया, योएल, शमाया, अलियेल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले. दावीद त्यांना म्हणाला, तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात, तुम्ही आपल्या भावांसहित आपणास पवित्र करा, यासाठी की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा. पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता, आपण आपला देव परमेश्वर याच्या विधींचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली. यावरून याजक व लेवी यांनी इस्रायलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणास पवित्र केले. मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिल्या. दाविदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा ही तंतुवाद्ये, झांजा ही संगीतवाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावातले गायकांची नेमणूक करा. लेवींना मग हेमान आणि त्याचे भाऊ असाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र, असाफ बरेख्याचा पुत्र, एथान कुशायाचा पुत्र, हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते. याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता, जखऱ्या, बेन, यजियेल, शमीरामोत, अहियेल, उन्नी, अलियाब, बनाया, मासेया, मतिथा, अलिफले, मिकनेया, ओबेद अदोम आणि इयेल हे ते होत. हे द्वारपाल होते. हेमान, असाफ आणि एथान हे गाणारे यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते. जखऱ्या, अजियेल, शमीरामोत, यहियेल, उन्नी, अलियाब, मासेया, बनाया हे आलेमोत या सुरावर तंतुवाद्ये वाजवायला नेमले होते. मतिथ्या, अलिफले, मिकनेया, ओबेद अदम, इयेल आणि अजज्जा हे शमीनीत सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते. लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती. बरेख्या आणि एल्काना हे कोशाचे रक्षक होते. शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद अदोम आणि यहिया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते. अशा प्रकारे दाविद इस्रायलामधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले. परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने सहाय्य केले. त्यांनी 7 बैल आणि 7 मेंढे यांचे यज्ञार्पण केले. कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दाविदाने तागाचे एफोद घातले होते. अखेर सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगांच्या नादात करणे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतुवाद्ये वाजत त्यांनी तो आणला. पण परमेश्वराच्या कराराचा कोश दाविद नगरात पोहोचला तेव्हा शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दाविद राजाला नाचताना जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतकरणात त्यास तुच्छ लेखले.